आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर. 6,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जेरिया, मॉरिटेनिया आणि मालावी या देशांचा दौरा पूर्ण करून मायदेशी परत. दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून 570 विशेष फेऱ्या जाहीर. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून विशेष रेल्वेची व्यवस्था. आपल्या निवासस्थानी हल्ल्याचा प्रयत्न ही हेजबोलाची फार मोठी चूक असल्याचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा इशारा. आणि बंगळुरू इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंड आज दुसऱ्या डावाची सुरुवात करणार. विजयासाठी न्यूझीलंडला केवळ 107 धावांची गरज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीला भेट देणार आहेत. एकंदर 6,100 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान या दौऱ्यात करणार आहेत. पंतप्रधान आज दुपारी 2 वाजता वाराणसीला पोचतील आणि आरजे शंकर नेत्र रुग्णालयाचं उद्घाटन करतील. त्यानंतर ते दुपारी 4:30 वाजता वाराणसीतल्या सिग्रा स्टेडियम इथं विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची आणि विस्तारित धावपट्टीची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासाठी 2,870 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आग्रा, दरभंगा आणि बागडोगरा विमानतळांच्या नवीन नागरी केंद्रांची पायाभरणी पंतप्रधान दुरस्थ पद्धतीनं करणार आहेत. मध्य प्रदेशातील रेवा विमानतळ, अंबिकापूरचा महामाया विमानतळ आणि सारस्वा विमानतळ यांच्या नवीन टर्मिनल इमारतींचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते दुरस्थ पद्धतीनं होणार आहे. खेलो इंडिया योजना आणि स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 210 कोटी रुपये खर्चून पुनर्विकास करण्यात आलेल्या वाराणसी क्रीडा संकुलाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जेरिया, मॉरिटेनिया आणि मालावी या देशांचा दौरा पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले आहेत. या तीनही देशांशी संबंधांचा नवा ऐतिहासिक अध्याय त्यांच्या दौऱ्यामुळे जोडला गेला आहे. भारताकडे G20 परिषदेचं अध्यक्षपद असताना आफ्रिका संघ या संघटनेच्या कायमस्वरूपी सदस्य बनल्यानंतरचा मुर्मू यांचा हा पहिलाच दौरा होता. या आठवडाभराच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी तीनही देशांच्या प्रमुखांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि तिथल्या भारतीय नागरिकांशी संवाद साधला. दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 570 विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 132 फेऱ्या मुंबईतून तर 146 फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर 108 फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोहोचणार आहेत. या विशेष रेल्वेमध्ये वातानुकूलित शयनयान आणि सर्वसाधारण डब्यांचा समावेश आहे. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेली, काझीपेट आणि बंगळुरूसाठी 84 फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहिती आणि सविस्तर वेळापत्रक प्रवासी www.inquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावरून किंवा NTEAS ऍपच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतील. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आजपासून 7 दिवसांच्या सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. सिंगापूरमधल्या 2 दिवसांच्या भेटीत प्रधान भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. ते उद्या सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉग आणि उपपंतप्रधान गान किम योंग यांची भेट घेणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात धर्मेंद्र प्रधान त्या देशाचे शिक्षण मंत्री जॅसन क्लेअर यांची भेट घेणार आहेत. ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते सहभागी होणार आहेत. आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील विधानसभेच्या काही जागांसह केरळमधल्या एका लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या आगामी पोटनिवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीनं आपल्या पक्षाच्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपानं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्याविरोधात नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपली आणि आपल्या पत्नीची हत्या करण्याच्या झालेल्या कथित प्रयत्नांबद्दल समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हा हल्ल्याचा प्रयत्न ही हेजबोलाची फार मोठी चूक असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यामुळे आपण किंवा इस्रायलचं सरकार विचलित होणार नाही, इस्रायलच्या सुरक्षित भविष्यासाठी शत्रूविरुद्धचा आमचा लढा सुरूच राहील, असंही नेतान्याहू यांनी या संदेशात म्हटलं आहे. तसंच इस्रायली नागरिकांना इजा पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. इस्रायलच्या उत्तर किनारपट्टीच्या सिझारेसा या भागात असलेल्या नेतान्याहू यांच्या खासगी निवासस्थानावर लेबनॉननं ड्रोन हल्ला केल्याचा आरोप आहे. मात्र या हल्ल्यावेळी नेतान्याहू किंवा त्यांची पत्नी दोघंही घरामध्ये नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, असं नेतान्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. भारत रशिया यांच्यातले व्यावसायिक संबंध बळकट करण्याच्या दृष्टीनं मॉस्कोतल्या भारतीय दूतावासानं रशियाच्या व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर आणि ब्रिक्स व्यावसायिक मंचाच्या भारतीय प्रतिनिधींसाठी मेजवानीचं आयोजन केलं. यावेळी भारताचे रशियातले राजदूत विनय कुमार यांनी भारत आणि रशिया या दोन्ही देशातल्या 80 अधिक अग्रणी उद्योजकांची भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षमता तसंच धोरणात्मक भागीदारीच्या शक्यतांविषयी चर्चा केली. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थान भाजपाच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटवला होता. राष्ट्रीय महिला आयोगाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल. राष्ट्रीय महिला आयोगासारख्या घटनात्मक संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हे काम केवळ महिला सक्षमीकरण एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता महिलांच्या नेतृत्वाखाली विकास यात्रेला चालना देण्याचा आपला प्रयत्न राहील, असं रहाटकर यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन मध्यवर्ती पथक आज पाटण्यात दाखल होत आहे. येत्या मंगळवारपर्यंत हे पथक विविध ठिकाणांची पाहणी करेल, तसंच राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेईल. गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव पार्थ सारथी या 7 सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व करणार आहेत. पुरामुळे झालेल्या नुकसानामुळे बिहार सरकारनं केंद्र सरकारकडे 3638 कोटी रुपयांची मदत मागितल्याचं बिहारचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री संतोष कुमार सुमन यांनी म्हटलं आहे. हॉकीमध्ये भारताच्या कनिष्ठ पुरुषांच्या संघानं जोहोर सुलतान 2024 विश्वकरंडक स्पर्धेत जपानच्या संघाचा 4-2 असा पराभव केला. मलेशियातल्या तमनदाया हॉकी मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. आमिर अली, गुरजोत सिंग, आनंद सौरभ कुशवाला आणि अंकित पाल यांनी भारतासाठी गोल केले. हॉकीपटू PR श्रीजेश या संघाचा प्रशिक्षक म्हणून नवीन कारकीर्द सुरू करत आहे. भारतीय संघाचा सामना आज दुपारी ब्रिटनच्या संघाशी होणार आहे. महिलांच्या T20 क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत आज दुबई इथं न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका विजेतेपदासाठी लढणार आहेत. 2016 पहिल्यांदाच या स्पर्धेचा नवीन विजेता असेल. संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार आहे. बंगळुरू इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंड आज दुसऱ्या डावाची सुरुवात करणार आहे. MA चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला जिंकण्यासाठी केवळ 107 धावांची गरज आहे. कसोटीच्या कालच्या चौथ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. सरफराज खानची शतकी खेळी आणि ऋषभ पंतच्या केवळ एका धावेनं हुकलेल्या शतकाच्या जोरावर भारताला ही धावसंख्या उभारता आली. त्याआधी न्यूझीलंडनं 402 धावा केल्या होत्या. भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत भारत सध्या अग्रस्थानी आहे, तर न्यूझीलंड 6 स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर, 6,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जेरिया, मॉरिटेनिया आणि मालावी या देशांचा दौरा पूर्ण करून मायदेशी परत. दिवाळी आणि छठपूजा या सणांसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून 570 विशेष फेऱ्या जाहीर. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून विशेष रेल्वेंची व्यवस्था. आपल्या निवासस्थानी हल्ल्याचा प्रयत्न ही हेजबोलाची फार मोठी चूक असल्याचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा इशारा. आणि बेंगळुरू इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंड आज दुसऱ्या डावाची सुरुवात करणार. विजयासाठी न्यूझीलंडला केवळ 107 धावांची गरज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.